हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय श्रीकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषुधिमते च नमः तीक्ष्णे शवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कुल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
मागच्या गुरुवारच्या सत्संगात आपण आत्मानुभूतीचे टप्पे सांगताना प्रथम मनामध्ये ध्यानावस्थेत कोणतेही विचार नाहीत व ही स्थिती दीर्घकाळ राहणे ही ध्यानामध्ये येणारी शून्यावस्था ही पहिली पायरी असे सांगितले। त्या पुढच्या टप्प्यात आत्मानुभूतीच्या टप्प्यावर जाताना मध्ये अहंकाराचा पडदा हा दीर्घकाळ साधकास सतावत राहतो व हा अहंकार साधकास आत्मप्रचितीपासून दूर ठेवतो। साधकास अचानक गुरुकृपेमुळे हा अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मप्रचितीचा आनंद देतो असे सांगितलेत। सध्या दररोज नियमितपणे 1 ते 1.25 तास ध्यान हे गेली 7-8 वर्षे होत असल्याने ध्यानामधील विचारशून्यता ही बराच काळ राहत आहे हे जाणवते। पण काही काळाने ध्यान तेवढ्या तीव्रतेने कितीही प्रयत्नपूर्वक बसले तरी त्या स्थितीपर्यंत जाता येत नाही। या स्थितीमधून स्वामीजी आपणच मला बाहेर काढा ही काकुळतेंनी विनंती केल्यावर परत थोडा वेळ निर्विचार स्थितीचा अनुभव येतो। पण तो पहिल्या एवढा तीव्र दीर्घ राहत नाही. दररोज आपण सांगितल्याप्रमाणे आपली मानसपूजा करूनच ध्यानास सुरुवात केली जाते, तसेच आपले प्रातस्मरण केले जाते. मला खालील बाबतीत मार्ग दाखवाल का? एक, ध्यानामधील विचार शून्यता माझे काय चुकते म्हणून मध्येच भंग पावते व देहभावाची जाणीव होते. माझे कोणते प्रयत्न कमी पडतात? अहंकार कमी होण्यास वर्षानुवर्ष निष्ठेने साधना हाच उपाय आहे का? त्याशिवाय साधकाने कोणते प्रयत्न करायला हवेत? आयुष्याच्या 50 वर्ष पूर्ण झाल्यावर मगच आपल्या अनुग्रहाची प्राप्ती झाल्याने आता आपल्याकडे वेळ 12 अधिक 12 अधिक 12 = 36 इतकी वर्षे नाही ही जाणीव मात्र खूपच अस्वस्थ करते. असे 3 फार प्रेमळ प्रश्न विचारलेले आहेत. मागच्या सत्संगात मी सांगितलेलं होतं की कमी अधिक प्रमाणामध्ये पण ध्यानाची प्रगती साधक हा विचाररहित स्थितीचा द्रष्टा होण्यापर्यंत मजल मारतो कमी अधिक काळात. समोर वृत्ती नाही आणि आपण मात्र पाहतो आहोत वृत्ती नाही हे, आणि आता काय घडणार हे कळत नाहीये. आता याच्या पुढे काय होणार? इथपर्यंत स्वप्रयत्नांनी जायचं असतं, कारण वृत्तीला बाजूला सारण्याचा अभ्यास करणं हा स्वप्रयत्नच आहे. आणि इथपर्यंत गेल्यानंतर थांबणारे म्हणजे थांबलो असं वाटणारे बहुसंख्य साधक आहेत. आणि तेव्हा मी असं सांगितलेलं होतं की आपण पाहणारे आहोत आणि समोर विचार शून्यता आहे. आपण पाहणारे आहोत समोर विचार शून्यता आहे. विचार शून्यतेचं भान ही कधीतरी विचार शून्यता कायम असल्यामुळे नाहीस होतं, पण आपण आहोत पाहणारे, आपण आहोत केवळ एवढंच शिल्लक राहतं. याला पतंजली महामुनी सास्मित संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. अस्मी एवढा भावच शिल्लक राहतो. आठवून पहा कोणाकोणाला असं होत असेल की शून्य आहे किंवा विचाररहितता आहे ही सहज स्थिती झाली. विचाररहितता आहे हे तर आहेच आहे, पण विचाररहिततेला पाहणारा मी आहे एवढा भाव केवळ शिल्लक राहतो. मग विचाररहित मी आहे किंवा मी विचार शून्यतेला पाहतोय याच्याऐवजी केवळ मी आहे एवढा भाव शिल्लक राहतो असं कित्येकांचं होतं. या मीला जो आत्मबोध व्हायला पाहिजे तो होत नाही. या मीला आपण सच्चिदानंद आहोत असं समजायला पाहिजे ते समजत नाही. किंवा कधी कधी आत्मा द्रष्टा दृश्य गगन असं राहतं की आपण आत्मस्वरूप आहोत अशी प्रच्छन्न स्पष्ट नाही, पण जाणीव असते आणि समोर काहीच नाहीये. म्हणजे पाहण्याचा भाव कायम आहे, पाहतो आहे. आणि ही स्थिती ओलांडणं फार फार कठीण जातं. हा एक अवघड घाटच समजला जातो की हा घाट ओलांडून पलीकडं जायचं कसं. समर्थ असं म्हणतात की इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव अशी ही स्थिती असते. म्हणजे या बाजूचं दृश्य तर बाजूला सारलेलं असतं, पलीकडं लगेच देव आहे, पण तो तर सापडलेला नाहीये. आणि मध्ये हा शून्य शून्यत्वाचा ठाव मात्र भरून राहिलेला आहे. दृश्य संपलेलं आहे, देवाचं दर्शन तर होत नाहीये. महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे असं ते म्हणतात, पण हे शून्याचं महाद्वार ओलांडायचं कसं हा प्रश्न साधकाला सोडवता येत नाही. आणि मी असं म्हटलेलं होतं की कालांतराने हा आपोआप सुटतो, गुरुकृपेने सुटतो असं मी म्हटलेलं होतं. गुरुकृपा काम करते आणि तो सुटतो. पण हा काळ किती राहील हे काही सांगता येत नाही. या अवस्थेमध्ये मी फार लवकर गेलो. जेव्हा अनुग्रह झाला त्याच्यानंतर दोन एक वर्षातच मला असं व्हायला लागलं, अनुग्रह झाल्यापासूनच आपण द्रष्टा आहोत आणि पुढे काही नाहीये हे समजत होतं. आणि दोन एक वर्ष तसा गेल्यानंतर माझा धीर सुटला बर का. मी एक काव्य तयार केलं आणि स्वामीजींना ते वाचून दाखवताना मी ढसाढसा रडायला लागलो. आपल्या या दीपे दीपू लावीला या चरित्र ग्रंथातही त्याचा उल्लेख आलेला आहे. तेव्हा असं व्हायचं की असं पाहत असताना श्वासही स्तब्ध झालेले असायचे आणि मग एकदम श्वास सुटायचे, विचार सुरू व्हायचे, ही शून्य स्थिती मोडून पडायची. मी आता पाहत होतो की ते काव्य माझ्याकडे आहे का, पण मी मोबाईल आणला नाहीये. ही स्थिती म्हणजे आपण द्रष्टा आहोत आणि द्रष्ट्याला स्वरूपबोध होणं एवढं शिल्लक राहिलेलं असतं, पण द्रष्टा मात्र शून्याकडे लक्ष ठेवून असतो आणि पुढे काय घडणार आहे अशी त्याला उत्सुकता असते. घडणार असतं ते त्याच्यापाशीच घडणार असतं, समोर काही घडणार नसतं. समोर तर आता सगळं जे पाहत होतात ते संपलेलं आहे आणि आपल्या मनाची पाहण्याची खोड, आपल्या इंद्रियांची अनुभवायची खोड काही केल्या संपत नाही. म्हणजे मी पाहिन, मी अनुभवीन ही जी सवय लागलेली असते ती सवय जात नाही. समर्थांनी एक सुंदर ओवी लिहिली आहे, लोभी धन साधू गेले तव ते धनची होऊनी ठेले. मोबाईल आणला मी, जणू लोभी आहे ध्यानाला बसलेला. आणि कशाचा लोभी आहे? मी लोभी आहे आणि मी परमात्म प्राप्तीचा लोभी आहे, आत्मदर्शनाचा जणू लोभी आहे. आणि मला ते धन हवं आहे, पण मी ते धन मिळवणार असा माझ्या ठिकाणी भाव आहे. समर्थ असं म्हणतात की ते धनची होऊनी ठेले, लोभी धन साधू गेले तव ते धनची होऊनी ठेले. त्या मिडास राजाच्या गोष्टीसारखी, तो जिथं हात लावेल तिथं सोनं, अशीच आहे ना ती गोष्ट. अन्नाला हात लावलं अन्न सोनं वगैरे, आणि जर स्वतःला हात लावला तर तोच सोनं होऊन जाईल. जसा तसा हा जो आत्मदर्शनाची इच्छा करणारा आहे तो बाहेर काहीतरी मला अनुभव येईल म्हणजे माझ्या ज्ञानेंद्रियांना मनाला बुद्धीला तर्काला काहीतरी समजेल अशी अपेक्षा धरून राहतो आणि अचानक तो स्वतःच हो जरा घेतो फोन. हॅलो हरी हरी. सांगलीच्या केळकर महाराजांचा फोन होता. त्यांच्याकडे रोज कीर्तन अशी 80 वर्षाची परंपरा आहे. ज्यांनी सुरू केलं त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या मुलांनी सुरू केलं, त्यांनी देह ठेवल्यावर त्यांच्या मुलांनी सुरू केलं आणि आता ते सुद्धा 60-65 ओलांडलेली आहेत. बाहेर गावी प्रवचनाला जाणं हे माझं काम नाही, पण सज्जन व्यक्ती जेव्हा सांगतात तेव्हा त्यांना ते कसं सांगायचं हेच मला कळत नाही. हे सत्पुरुष आहेत. तसंही मी सोमवारी सांगलीला जाणार आहे. हरिभाऊ गाडगीळ आपल्याकडे यायचे, जे पी एन गाडगीळ फर्मचे एक पार्टनर, तर ते त्यांनी देह ठेवला स्वामीजींचे ते अनुग्रहित होते, स्वामीजींची त्यांनी तुला केली अध्यात्म मंगलधाममध्ये. 5-1 वर्षापूर्वी मी गेलो तो, गेली 12-15 वर्ष ते मला बोलवतात पण मी एकदाच जाऊ शकलो. परवा ते गाडगीळ घरीच आले की तुम्ही दरवर्षी फोनवर फोन केल्यामुळे मी सांगतो नाही म्हणून, पण मला हरिभाऊन करता आणि त्यांच्या प्रेमा करता जायला लागेल ते केळकर महाराजांना कळलं. सांगण्याचं कारण असं की सांगलीत मी जातो हे केळकर महाराजांना कळलं, त्यांचा फोन आला. असं होत राहतं. त्यांचा घसा आवाज अक्षरशः फाटल्यासारखा येतो, पण रोज कीर्तन करायचं मग देह पडला तरी चालेल, माईक वापरणार नाही असा त्यांचा बाणा होता. म्हणून मी त्यांना एक माईकची लिंक पाठवून दिलेली होती. यांचे वडील अध्यात्म मंगलधाममध्ये आलेले होते, त्यांचा आणि स्वामीजींचा एकत्रित फोटो व्यासपीठावर बसलेला केळकर महाराजांचे आत्ताचे आहेत त्यांचे वडील असा आपल्याकडे आहे. माझं असं होत असे की त्या दरम्यान अचानक सगळं चांगलं चाललेलं असताना श्वास सुटायचा. श्वास सुटला की विचाराचं काहूर परत उठायचं. मन थांबलं की श्वास थांबतो. मन निस्तब्ध झालं की श्वास हा शांत होतो, थांबून राहतो. आणि अचानक श्वास सुटला की परत विचार चालू व्हायचे, परत तिथपर्यंत जाऊन पोचायचं. हे किती काळ करायचं असं असं होऊन गेलं. आणि मी स्वामीजींच्या पाशी जाऊन रडलो. तर स्वामीजी असं म्हणाले की हे होईल तुला. आणि त्याच्यानंतर एखाद्या वर्षाभरातच आपल्याला समोर काही पाहायचं नसून जो पाहणार आहे तोच सुखस्वरूप आहे असं मला समजायला सुरुवात झाली. समजायला, ज्याला इंग्रजीमध्ये रिअलाइज होणं असं म्हणतात, दुसऱ्यांनी समजवून सांगणं नाही, आपलं आपल्यालाच समजतं. तसं ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना तुम्हाला आपलं आपणच समजेल की जो पाहणारा आहे तो पाहणाराच आनंद स्वरूप होऊन जातो. तो पाहणारा जोपर्यंत आणि आता पुढे काय दिसेल अशी अपेक्षा करतो तोपर्यंत काही होणार नसतं. आणि अजून काय दिसेल, अजून काय पाहायचंय अशी जी इच्छा समोर असते तो हा सूक्ष्म अहंकार असतो. म्हणजे मी करीन, मी मिळवीन, मला अनुभवाला येईन, येईल, हा सूक्ष्म अहंकार गळून पडतो आणि तो अनुभव स्वरूपच होऊन जातो. तो धन साधू जातो तर त्याला लक्षात येतं की आपणच धनस्वरूप आहोत. आणि हे लक्षात येणं म्हणजे गुरुकृपा आहे. ही गुरुकृपा म्हणजे देखील नेमकं काय आहे? तर गुरुकृपा म्हणजे तिथं गुरु येतात आणि ते कृपा करतात असा त्याचा अर्थ नाही. ती अनुग्रहाच्या वेळेस झालेलीच असते. गुरुकृपा होते याचा अर्थ आता आपल्याला बाहेर काही दिसणार नाहीये. आता ते सगळे प्रयत्न आपण संपवायचे आहेत. जे दृश्य गगन आहे आणि आपण आत्मस्वरूप आहोत इथं थांबून राहायचं आहे. शून्य पाहणाऱ्या जाणीवेला, म्हणजे आपल्याला आपण तेच आहोत असं आपोआप समजतं. ते गुरुकृपेने समजतं. कारण मी समजून घेतो असं म्हटलं की परत अंतर पडतं, परत तिथं मीचा पडदा निर्माण होतो. ते असं म्हणतात की दररोज नियमितपणे 1.25 तास, हे तास 1.25 तास, 7-8 वर्ष हे ध्यान मी करतो आहे. ही विचारशून्यता ही बराच काळ राहते आहे असं जाणवतं. काही काळांनी ध्यान तेवढ्या तीव्रतेने कितीही प्रयत्नपूर्वक बसले तरी त्या स्थितीपर्यंत जात नाही. असंच बसणं हा उपाय आहे. याच्यापेक्षा काही उपाय नाही. ही विचारशून्यता जी आहे, या विचारशून्यतेचा जो द्रष्टा आहे, बाहेर काहीही घडणार नसून जो पाहणार आहे त्याच्यापाशी सगळं घडणार आहे. आणि हे देखील ज्यांनी कोणी प्रश्न विचारलाय ते साधक देखील ही स्थिती गुरुकृपेनी ओलांडतील. त्याला किती वेळ लागेल हे मात्र सांगता येत नाही. आपले पूर्व प्रयत्न, मला मी असं म्हटलं आता उत्तर देताना की वर्षाभरातच मी ते ओलांडून मला समजलं की जो पाहणारा आहे, द्रष्टा आहे, तोच आत्मरूप आहे असं तिथं सुख झालं. समोर पाहण्यात सुख नसून किंवा त्या स्थितीत आणि काही होण्याची प्रतीक्षा करण्याच्या ऐवजी आपणच सुख स्वरूप आहोत, आत्मस्वरूप आहोत, आपण अविनाशी आहोत. आपण अविनाशी आहोत हेही आपल्याला समजतं, म्हणून आपण चैतन्य स्वरूपी आहोत. तिथं माझ्याखेरीज दुसरा कोणी नसल्यामुळे ती सुखमय, आनंदमय, शांत स्थिती आहे. कदाचित माझे आधी खूप प्रयत्न झाले असतील, पूर्वजन्मी देखील, आणि तोपर्यंत मीही असं 7-8 वर्षच बसत होतो. 71 साली बसायला लागलो, 80 साली जमलं. स्वामीजी म्हणाले हा ट्रान्समध्ये गेला, पण अनुग्रह 77 साली झाला. त्याच्या आधी मनानीच करत होतो, पण जे मनानी करत होतो त्याच्यातही समाधान मिळत होतं. पण ते समाधान आत्मसमाधान नव्हतं, मन शांत होण्याचं समाधान. पण ही जी स्थिती आहे, ही स्थिती अशा प्रकारे थोड्या काळात मला मिळाली. त्यामुळे यांनी जे गणित दिलंय की 12 अधिक 12 अधिक 12, ते त्यांनी दिलेलं नसून स्वामीजींनी दिलंय. आणि ते मीही मधून अधून सांगतो की 12 अधिक 12 अधिक 12 अधिक 4 वर्ष मुरायला, असंही ते पुढे म्हणायचे. याचं कारण असं की कमी अधिक वेळ लागतो तेव्हा साधकाची समजूत घालायची कशी. स्वामी स्वरूपानंद गणेशनाथांकडे वयाच्या 19व्या वर्षी गेले आणि 32 साली त्यांनी एकोणतीसाव्या वर्षी, 3 सालचा जन्म त्यांचा, 29व्या वर्षी त्यांनी नवरत्न हार, बरोबर आहे, 28व्या वर्षी नवरत्न हार नावाचं काव्य लिहिलं. ते जेलमध्ये होते तेव्हा स्वातंत्र्य लढ्याकरता, आणि ते आपल्या सद्गुरूंना समर्पित केलं. तर ते पूर्णतादर्शक काव्य होतं. ते काव्य वाचून गणेशनाथ मोठे प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, अरे तू तर स्वरूपानंदाचा अधिकारी झालास, असं म्हणाले. आणि म्हणून त्यांनी ते स्वरूपानंद हे नाव आपल्याला पुढे धारण केलं. म्हणजे स्वरूपानंदांना उण्यापुऱ्या 10 वर्षात ते झालं सद्गुरूंकडे आल्यापासून. माझं जर सांगायचं झालं तर 3 वर्षात मी ट्रान्समध्ये गेलो, पण त्याच्यानंतर अजून पुढे 3 वर्ष, 83 साली स्वामीजींनी मला तू आता मार्गदर्शन करत जा असं सांगितलं. म्हणून 12 अधिक 12 अधिक 12 हे सर्वसाधारण गणित आहे. त्याच्यातले किती 12 माग आपण काढलेले आहेत अभ्यासाचे, एखाद्यानी जास्त अभ्यास केला असेल पूर्वजन्मी तर तोही गृहित धरायला लागतो. तत्रतम बुद्धिसंयोगात लभते पौर्व देहिकम, पूर्वीच्या देहाचं जे त्यांनी मिळवलेलं आहे तो बुद्धिसंयोग त्याला सद्गुरूंनी अनुग्रह दिल्यावर काना वचनाची भेटी सरीसीची पै किरीटी असं होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गणितात देखील आपण नको सापडायला असं मी म्हणेन. त्यांनी असं म्हटलंय, ध्यानामधील विचार शून्यता माझे काय चुकते म्हणून मध्ये भंग पावते. आपलं काही चुकत नाही, आपलं काही चुकतं म्हणून ती भंग पावत नाही. देहभावाची जी जाणीव होते आणि विचारशून्यता संपते, ते काही चुकतं म्हणून नव्हे तर ती विचारशून्यता येते हे आपण बरोबर करतोय म्हणून म्हणून विचारशून्यता येते. काही चुकतं म्हणून ती मोडत नाही. ध्यान ही वृत्ती असल्यामुळे ती वृत्ती, त्या वृत्तीतून जेव्हा आपण खाली येतो तेव्हा ती मोडते, आपोआप मोडते. त्यामुळं आपलं काही चुकतंय असं कृपा करून तुम्ही कधीही समजू नका. आपली ताकद कमी पडते असं होऊ शकतं, पण तीही करून करूनच वाढते. जसं आज 5 जोर मारणारा वर्षभरात 200 जोर मारेल, रोज रोज थोडे थोडे वाढवत नेल्यामुळे 100 जोर मारेल, पण पहिल्याच दिवशी 100 जोर काय 25 जोरही मारू शकणार नाही, ज्याला सवय नाही ते. आणि जर मारलेच एखाद्याने तर मग असा चालेल, त्याला वळता येत नाही. तो सांगतो की जरा व्यायाम जास्त झाला सवय नसताना. म्हणून व्यायामाची जशी सवय हळूहळू व्यायाम करत करतच व्यायाम करण्याची सवय वाढते, तसं ध्यान देखील हळूहळू करतच ध्यानामध्ये जास्त बसण्याची सवय निर्माण होते. म्हणून स्वामी स्वरूपानंद सुरुवातीला सांगायचे अनुग्रह झाल्यावर की सगळी प्रक्रिया सांगायचे आणि म्हणायचे की असं 10-15 मिनिटं बसत जा असं म्हणायचे. स्वामी माधवनाथांनी त्यांना असं विचारलं की तुम्ही अनुग्रह दिल्यावर असं सांगता 10-15 मिनिटं बसत जा, आणि मी पुण्यात असं सांगतो की 1.5 तास तरी बसलं पाहिजे, याचा मेळ कसा बसायचा? तेव्हा स्वरूपानंद त्यांना असं म्हणाले की जर एकदम 1.5 तास बसा असं म्हटलं तर कोणीच बसणार नाही. 10-15 मिनिटं बसून मग त्याला हळूहळू गोडी लागेल आणि मग तो 1.5 तास बसेल. त्यामुळे 10-15 मिनिटं मी सांगतो, पण खरं ध्यान हे 1.5 तास बसूनच करायला पाहिजे. त्यामुळे आपलं काही चुकतंय म्हणून विचार शून्यता भंग पावत नाही, तर आपलं बरोबर येतंय म्हणून विचार शून्यता अनुभवाला येते. ती मोडणं ही स्वाभाविक स्थिती आहे. आपली जशी ध्यानाची ताकद वाढेल तसं विचार शून्यतेचा काळ वाढेल. अहंकार कमी होण्यास वर्षानुवर्ष निष्ठेनी साधना हाच एकमेव उपाय आहे का? त्याशिवाय साधकाने कोणते प्रयत्न करायला हवेत? हा जो अहंकार आहे हा खूप सूक्ष्म अहंकार आहे. ज्या अहंकाराबद्दल आता आपण इथं बोलतोय की आपल्याला आता काय दिसेल, आपण आपल्या ज्ञानेंद्रियाला तरी किंवा मनाला तरी काहीतरी समजलं पाहिजे. हा हे जे आपण आहोत हा सूक्ष्म अहंकार आहे, आणि हा अहंकार परिवर्तित होतो शुद्ध अहंतेमध्ये. हा जात नाही, हा गेला तर माणूसच जाईल. मी आहे हा भाव असलाच पाहिजे. फक्त मी देह आहे या बाजूनी जी अहंता आहे त्याच्याऐवजी मी आत्मस्वरूप आहे या भावाने ती अहंता निर्माण होईल. रामकृष्ण म्हणायचे की हा मी, आणि ते साला असा शब्द उच्चारायचे, हा मी साला काही केल्या जात नाही असं म्हणायचे कधी कधी. तो जात नाही, तो मूळ अहंता म्हणजे परब्रह्म सत्ता याच्यामध्ये कन्व्हर्ट होतो. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थ म्हणतात. देहबुद्धी गेली तर काहीतरी राहायला पाहिजे, नाहीतर मग माणूसच जाईल. माणूसच कसा राहील? जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आहोत हे समजणारच ना आपल्याला. तीच ती अहंता आहे. त्या अहंतेला आपण आत्मा आहोत हे समजावं म्हणजे झालं. म्हणून ही अहंता तशी जात नाही, ती कन्व्हर्ट होते, ती परावर्तित होते, ती आपण आत्मस्वरूप आहोत या भावनेत बदलते. आपण देह आहोत ही भावना नाहीशी होते, कमी होते, कालांतराने नाहीशी होते. आयुष्याचा 50 वर्ष पूर्ण झाल्यावर मगच आपल्या अनुग्रहाची प्राप्ती झाल्याने आता आपल्याकडे वेळ 12 अधिक 12 अधिक 12 इतकी वर्ष नाही ही जाणीव मात्र खूपच अस्वस्थ करते. म्हणूनच वयाच्या 50व्या वर्षी जरी अनुग्रह घेतला तरी 7-8 वर्षात या शून्य स्थितीपर्यंत व्यक्ती पोचली. म्हणजे या शून्य स्थितीपर्यंत पोचायला एरवी 24 वर्ष लागायला पाहिजे होती. पूर्वजन्मी काहीतरी साधना केलेली आहे म्हणूनच इतकं झटपट तिथपर्यंत आपण पोचलो असं आपण समजू. त्यामुळे हे जे गणित आहे हे गणित सर्वसाधारण आहे असं लक्षात घ्या. जो खूप घाई करेल त्याला स्वामीजी सांगायचे की अरे वेळच लागतो, कारण त्याच्या घाईला ताबडतोब उत्तर काहीच नसतं. अगदी तो म्हणाला की आता स्वामी तुम्हीच कृपा करा, तरी देखील ते डोक्यावर हात ठेवण्यासारखं नाहीये, कारण तसं जर होत असतं तर स्वामीजी म्हणायचे ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवला असता. हे ज्यांनी त्यांनी मिळवायचं असल्यामुळं हे गुरुकृपेनेच होतं असं जरी असलं तरी देखील सद्गुरूंच्या संकल्पानेच तुम्ही आतापर्यंत जिथं पोहोचलात तिथं पोहोचलेले आहात. त्यांच्या अनुग्रहामुळेच पोहोचलात तिथं पोहोचलेले आहात. त्याच्याशिवाय तुम्ही हे गाठलेलंच नाहीये. आता परत अजून तुम्ही काहीतरी करा असं म्हणणं तर आणि काही करण्यासारखं नाहीये. ते जे एकदा केलं त्यांनीच होत असतं. पण त्याचा जो क्रम आहे तो क्रम त्याला जो वेळ लागायचा आहे तो त्याला इलाज नाहीये असं मी म्हणेन. आणि प्रत्येकाची पूर्वीची कमाई कमी अधिक असल्यामुळं कमी अधिक वेळात प्रत्येकाचं कमी वेळात काही जणांचं थोडं जास्त वेळात. पण आता हे 50 वर्षे अनुग्रह घेऊन 5-7 वर्षात एवढी मोठी स्थिती त्यांनी गाठली तर त्यांना हे गणित इतकं लागू नाहीये. स्वामी माधवनाथांना अनुग्रह झाला 68 साली आणि 71 साली स्वरूपानंद असं म्हणाले की तुम्ही मार्गदर्शन करत जा. त्याच्या आधीच्या त्यांच्या सगळ्या भेटीगाठी हे प्रेमस्वरूप गुरुवर मध्ये आहेत. ते जवळपास पूर्ण होऊनच गेले तरी देखील सद्गुरूंच्या अनुग्रहाची आवश्यकता असते. त्यांनी काम थांबलेलं असतं, अडलेलं असतं, ते त्यांच्या बाबत पूर्ण झालं. त्यांचा अतिशय थोड्या वेळात झालं. जसं स्वरूपानंदांचं मी म्हणलं 10 वर्षांमध्ये त्यांचे सद्गुरू प्रसन्न होऊन म्हणाले की तू स्वरूपानंदांचा अधिकारी झालास. तर स्वामीजी 68 साली गेले स्वरूपानंदांकडे. 78 साली त्यांचे सद्गुरू देहानीच नव्हते. 74 साली स्वरूपानंदांनी देह ठेवला. म्हणजे इतकीही वर्ष स्वामीजींना लागली नाहीत जेवढी स्वरूपानंदांना लागली गुरुकृपेनंतर. त्यामुळे हा काळ असा मोजायचाच नसतो. हे सर्वसाधारण गणित आहे आणि घाई करणाऱ्या व्यक्तीला सांगितलं जातं अशा करता की धीर धरून साधना करायला पाहिजे. एका बाजूला धीर धरायला पाहिजे आणि एका बाजूला प्रयत्न करायला पाहिजे. ही दोन वल्ही वल्ल्याखेरीज नौका पुढे जाणार नाही. एका साधूला अशीच घाई केली शिष्यानी तेव्हा त्यांनी त्याला नावेत बसवलं आणि नावेत घेऊन पलीकडे तो नदीच्या गेला. वल्ली वलवत तो शिष्य म्हणाला की नुसतं पलीकडे तुम्ही घेऊन गेलात त्यांनी मला तुम्ही काय सांगितलं. ते म्हणाले अरे वल्लीच्या एका पात्यावर धीर असं लिहिलेलं आहे आणि एका पात्यावर प्रयत्न असं लिहिलेलं आहे. हे तू पाहिलं नाहीस का? ही दोन्ही मारली तेव्हा जो काळ होता तेवढा काळ जाऊन आपण पलीकडे जाऊन पोहोचलो असं लक्षात घे असं ते म्हणाले. तसं आहे. हा प्रश्न फार चांगला, मला आवडला हा प्रश्न. म्हणून कोणी धीर सोडायला नको असं मला वाटतं. धीर हा कोण बोलत तुम्ही? हा प्रयत्न शैथिल्य या शब्दाचा अर्थ असा की प्रयत्न कसून करतो आहे पण प्रयत्न करतोय याचा ताण नाहीये. याला प्रयत्न शैथिल्य असं म्हणतात. म्हणजे चिदाकाशात पूर्ण लक्ष द्यायचं आहे. समजा चिदाकाशात लक्ष देऊन ध्यान करण्याचं म्हटलं तर, पण ते लक्ष देताना बघा काही जण असे बसलेले असतात. म्हणजे ते प्रयत्न देण्यामध्ये एक ताण लावलेला असतो. ते लक्ष देण्यामध्ये काही असे बसलेले असतात, काही असे असतात. म्हणजे त्यांना जेव्हा चांगलं लक्ष देता येतं तेव्हा त्यांच्या शरीराची स्वाभाविक स्थिती तशी होते आणि मग पुढे पुढे तशी स्थिती करूनच तो ध्यानाला बसायला लागतो. असं बसलं की चांगलं होतं असं त्याला वाटतं. ते सहज झालेलं असतं. म्हणून ध्यानामध्ये आपण आपल्या शरीरावर अवास्तव जो ताण देतो तो ताण मधून अधून कमी करणं, या तऱ्हेच्या प्रयत्नामध्ये शैथिल्य आणणं आणि लक्ष मात्र तिथं ठेवणं हे करणं गरजेचं असतं. नाहीतर मग कधीतरी खांदे दुखी, मान दुखी, कोणतं ना कोणतं तरी अनेक अडथळा शरीराचा असं निर्माण होण्याची शक्यता असते, तर ते प्रयत्न शैथिल्य हे त्याकरता वापरलेलं आहे. मन हे पूर्ण लावायचं आहे. मनाकरता शैथिल्य दिलं की झोपला समजा, आणि जर टिकलेला वगैरे असेल तर मग काहीच सांगता येत नाही. नाही मनानी नाही. एवढा विचार साधकाने नको करायला. आपण आपला पूर्ण प्रयत्नच लावलेला चांगला, कारण अगदीच काही न करता असं होणारच नाही, होणारच नाही. मग पुढे जे होईल ते त्याचं त्याला समजतं की प्रयत्न म्हणजे शारीरिक आणि खूप ताण देणारे प्रयत्न आपण करत नाही आहोत आणि आपण सहज तिथं जाऊन पोचलेले आहोत. प्रयत्नामध्ये हा एक चांगला विषय आहे. प्रयत्नामध्ये सफाई निर्माण झाली की प्रयत्न करण्याचा ताण नाहीसा होतो. मध्यंतरी मी पोहायला जायचो तर त्या म्हणजे ओळीनी गेल्यामुळं 3-3.5 महिने प्रयत्नात शिथिलता हळूहळू कशी येते, स्किल निर्माण होणं हे कसं, हे आपलं आपल्यालाही कळायला सुरुवात होते. आणि तिथं असणारी काही छोटी छोटी मुलं मुली तर इतके सहज पोहत असत की बोलायची सोय नाही. त्यामुळे ध्यान करताना देखील पूर्ण प्रयत्न आणि प्रयत्न करतोय वेगळे अशा प्रकारे ताकद खूप लावली आहे असंही होत नाही, अशी स्थिती आपोआप होते. पण सुरुवातीला हे खूप लक्षात नका घेऊ. सुरुवातीला कसून प्रयत्न करणं, जसे ते उमदीकर महाराज म्हणायचे 3-3 तास असं बसायलाच पाहिजे, त्याच्यात शैथिल्य वगैरे काही नाही. असं बसलं की मग या सरावानी पुढे, जसं ते डंकन फ्लेचर म्हणायचे की कुठलीही मॅच खेळायच्या किंवा दौरा खेळायच्या आधी 10,000 स्ट्रोक्स त्या बॅट्समननी खेळलेच पाहिजेत. म्हणजे नेटमध्ये 10,000 बॉल त्यांनी खेळले पाहिजेत. मग कुठलाही अचानक समोर बॉल आला तर तो त्याला उत्तम तोंड देऊ शकेल. तर तेव्हा ते प्रयत्न शैथिल्यानेच त्यांनी तोंड दिलं असं होतं, पण पूर्वी केलेल्या प्रयत्नांचा तो परिणाम आहे. तेंडुलकर किंवा कोहली सारखा बॅट्समन जेव्हा सहज खेळतो तेव्हा ते जरी सहज दिसलं त्याच्या दृष्टीने ते शैथिल्य आहे प्रयत्नातलं, पण त्याची ती आता रिफ्लेक्स ऍक्शन झालेली आहे. इतकं सोपं नाही. कशाही पद्धतीने बॉलरही खूप विचार करत असतो बॉल टाकताना, पण तरी देखील याचा विचारच इतका पक्व झालेला असतो की कसाही बॉल आला तरी तो उत्तम खेळू शकतो. तर हे सरावानीच होतं. ध्यानात देखील हा नियम आहे. म्हणजे 10,000 तास ध्यान जर झालं समजा तर विचार काय उठेल, काय विषाद आहे. ध्यान चांगलंच होईल, पण 10,000 तास म्हणजे वर्षात 1 तास बसलं तर 365 तास होतं. म्हणजे फार सतुदीर्घ काल, नैरंतर्य असंच त्याला म्हणायला पाहिजे. आणि हा नियम सगळीकडे लागू आहे. अभंग कोण म्हणेल? गिरीश ये बरं अभंग म्हण. नीट लावून घे बरं का.
विचारत म्हणतात.
हो हो. तो मज आठवतो गुरुराया प्राण विसावा माझा. तो मज आठवतो श्रवणी पाजुनिया अमृत मस्तकी ठेवी हस्त. तो मज आठवतो विवेक सिंधूची चिद्रत्ने लेव विली मज यत्ने. तो मज आठवतो गुरुराया प्राण विसावा माझा. तो मज आठवतो अक्षय परमात्मा अविनाशी अचल सुखाची राशी. तो मज आठवतो अखंड देवनिया स्मरणासी द्वैत भयाते नाशी. तो मज आठवतो गुरुराया प्राण विसावा माझा. तो मज आठवतो सद्गुरु भवत्राता सुखदाता केशव स्वामी म्हणे आता. तो मज आठवतो गुरुराया प्राण विसावा माझा. तो मज आठवतो तो मज आठवतो तो मज आठवतो गुरुराया.
वाह. आठ मार्च 80 साली मी या प्रश्नाने फार ग्रस्त झालेलो होतो. म्हणजे त्याच्या आधीपासूनच, पण तेव्हा मी एक काव्य केलं आणि स्वामीजींना अर्पण केलेलं होतं. मी त्यांना ते म्हणून दाखवलं होतं. त्याला फारशी चाल तेव्हाही मला म्हणता आली नव्हती, पण तरी मी चालीत त्यांना म्हणून दाखवलं होतं. का गा ऐसा मधी होई अंतराय सुख दुख द्वंद्व छळू लागे कैसा पडे मोह नेणो माझे चित्ती हृदयीचा श्रीपती लोपे कैसा. चांगलं ध्यान लागायचं आणि आपोआप लोप पावायचं असं व्हायचं. काम क्रोध लोभा हानी तसे लाथा त तरी त्यांची सत्ता होते कैची, होते कैची, कासावी सचित्त नयनी लोटे नीर। न धरवे धीर काय करू, भवसागरी जीव खाई गुटकुळ्या, देई हात माया बुडवो लागे, बुडवो लागे, नको अंत पाहू धाव बा माधवा, जड मूढ जीवा तारी आता, तारी आता। तर हा प्रश्न मला असं वाटतं की सगळ्यांचा, प्रत्येक साधकाचा आहे। हे काव्य त्यांना वाचून दाखवताना किंवा म्हणताना, अर्धवट म्हणताना, गाताना, अर्धवट वाचताना मला हमसाहमशी रडायला आलं, कारण पुढे काही मार्गच निघत नाही असं झालेलं होतं। आणि त्याच्यानंतर एक दीड महिन्यातच तो सुदीन आला। रामनवमीच्या दिवशी मी प्रथम फार उत्तम ध्यानाला बसलो, घरीच बसलो, पण खूप चांगलं ध्यान झालं। आणि त्याच्यानंतर त्याच आठवड्यामध्ये मला द्रष्टा आत्मस्वरूप होतो म्हणजे काय होतं ते स्वामीजींच्या कृपेने, स्वामीजींच्या समोर बसल्यावरच कळलं। या काव्यामध्ये मी नंतर थोडा फरक केला। आता एक दोन ठिकाणी नीट यमक तिथं जुळत नव्हते, त्याच्याकडे लक्षच दिलं नव्हतं, मग नंतर ते नीट केलं। आणि तेव्हा असं मकरंद वगैरे असं काही नाव मध्ये घातलं नव्हतं। आता असा एक विचार पुढे आलाय की अभंगांचं पुस्तक करावं, म्हणून संबंधित बदल त्या काव्यामध्ये आता मी केला। कागा ऐसा मधी होय अंतराय, द्वंद्व तापत्रय छळू लागे, कैसा पडे मोह नेणो माझे चित्ती, हृदयींचा श्रीपती लोपे कैसा, काम क्रोध लोभा हाणी तसे लाथा, तरी त्यांची सत्ता होते कैसी, कासावीस चित्त नयनी लोटे नीर, न धरवे धीर काय करू, भवसागरात खाई गुटकुळ्या, हात देई माया बुडवू लागे, म्हणे मकरंद धाव बा माधवा, जड मूढ जीवा तारी आता। म्हणजे काय बदल केले तुम्हाला कळणारही नाही, एवढे एक दोन ठिकाणी फक्त बदल केले आणि हे काव्य मी दुरुस्त केलं। पण याला गुरुदेव रानडे डार्क नाईट ऑफ द सोल असं म्हणायचे। आत्मज्ञानाच्या किंवा आत्मदर्शनाच्या पूर्वी येणारी अंधारी रात्रच की ज्याच्यातून मार्ग निघत नाहीये की काय असं वाटावं अशी, आणि रात्रीनंतर दिवस कसा उगवतो तसं जेव्हा अशी खूप तळमळीची स्थिती निर्माण होते, तो उत्कलन बिंदू आला की जसं पाण्याची वाफ व्हावीच होतेच तसंच आहे। तेवढी तळमळ शिगेला पोचली की ती अहंता बाजूला गुरुकृपेनी सारता येते आणि आत्मभाव आपल्या ठिकाणी प्रगट होतो, तो आपल्याला समजतो, आपल्याला न समजता काहीच होत नाही। याचं कारण आपणच ते आहोत। फक्त आपल्याला वेगळं समजायचं आहे ही अहंता दूर झाली आणि आपणच ते आहोत असं लक्षात आलं म्हणजे झालं असं सगळं मिळून हे तंत्र आहे अशी मजा आहे. आपण एक 5 मिनिटं शांत डोळे मिटून बसू. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।